और अभी एक लड़के से बात हुई तो ऐसा लगा कि यार ऐसे भी लोग होते हैं दुनिया में, अगर सारे के सारे लोग ऐसे हो जाए तो क्या बढ़िया बात हो जाएगी। नहीं
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। चिप बर्ग जे का कंपनी चे सीईओ आहेत आणि त्यांनी 10 वर्ष त्यांची जीन्स धुतलेलीच नाहीये। आता याला कामाचा कंटाळा म्हणावा की मग पाणी वाचवणं म्हणावं किंवा मग अजून काय म्हणावं, आता ते डेनिम वगैरे कसं ठेवायचं असतं ते त्यांना माहिती आहे, कपड्याचेच कंपनीचे सीईओ आहेत ते। पण आता काय ना, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचे वेगवेगळे संदर्भ लागू शकतात, खरं काय खोटं काय आपल्याला माहिती नाही। त्यांनी स्वतः ते मान्य केले की 10 वर्ष त्यांनी जीन्स धुतलीच नाहीये। तुम्हाला पण कंटाळा येतो का बरं कामाचा, म्हणजे भांडे घासणं धुणं वगैरे या सगळ्या गोष्टी करणं, या गोष्टीचा कंटाळा येतो का? असं कुठलं काम आहे तुम्हाला ज्याचा सगळ्यात जास्त कंटाळा येतो? मनोजचं काय म्हणणं आहे?
हा मी मनोज बोलतो। मला वाटते आळस माणसापाशी माणसापासून दूर राहावं। मी तर सर्वे काम करतो।
अच्छा, मग तुम्ही तुमच्या वाईफला वगैरे पण हेल्प करतोस तू?
हो हो।
ओके, मग असं कुठलंच काम नाही की ज्याचा तुला कंटाळा येतो?
नाही, कंटाळा तर अशी कोणती गोष्ट नाही।
ओके, हे काहीतरी अजबच ऐकायला मिळतंय मला। जनरली बऱ्याच लोकांना कामाचा कंटाळाच येतो।
मी आळसच कोणाच कामात करत नाही।
मग तुला कपडे भांडी धुणी वगैरे करायला चालेल का, आवडेल का घरात?
हो हो, आणि मी लग्नाच्या अगोदर बॅचलर होतो तेव्हा पण मी कपडे धुवायचो आणि स्वतः पण करायचा। आमचे 10 मित्र होते।
अच्छा,
3-3 जणांचा एक ग्रुप होता। आज स्वयंपाक करायचा, उद्या आठवड्यातून 3 वेळेस आमचे ठरलेच होते।
मनोजची वाईफ खूप लकी असेल नाही का, म्हणजे यांना कामाचा कंटाळा येत नाही, सो त्यांचं जे काम आहे ते सुद्धा मनोज करून घेत असेल आणि त्याला कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही म्हटल्यावरती खरंच लकीच म्हणावं लागतील सगळे त्यांच्या घरचे। बरं ठीक आहे, तुम्हाला येतो का खरंच कुठल्या कामाचा कंटाळा? कुठलं येते काम? भांडी धुणी वगैरे करण्याचा कंटाळा येतो का, म्हणजे कंटाळा वाटतं का तुम्हाला ते काम? कुठलं काम आहे जे सगळ्यात बोरिंग वाटतं सांगा, डायल करा 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।